समास आठ, कर्ता निरूपण. कोणतीही वस्तू बघितली की आपल्याला साहजिक प्रश्न पडतो की ही कोणी केली. तसेच हे एवढे अवाढव्य विश्व कोणी निर्माण केले, त्याचा कर्ता कोण, या प्रश्नाचे तत्त्वज्ञानाला धरून असे उत्तर इथं दिलं आहे. सामान्य माणूस या प्रश्नाचे उत्तर सहसा हे विश्व आपल्या उपास्य देवतेने केले असे म्हणतो. परंतु हे काही खरे उत्तर नव्हे. कोणतीही गोष्ट होताना आधी कर्ता असतो आणि मग तो काही निर्माण करतो. म्हणून ब्रह्मादिक देव स्वतः पंचभूतिक असल्याने ते काही पंचभूतात्मक विश्व निर्माण करू शकत नाहीत. मग कर्ते पण त्यांच्या आधीच असणाऱ्या निर्गुण ब्रह्माकडे द्यावे तर ते निराकार आहे, म्हणून ब्रह्माला कर्ते पण देता येत नाही. म्हणून याचे खरे उत्तर असे की हे विश्व मिथ्या आहे, लटकं आहे. आता लटक्या गोष्टीचा कर्ता कोण हा प्रश्नच बरोबर नाही, म्हणून विश्व स्वभावतात झाले हेच योग्य होय. लहान मूल जेव्हा फार त्रास देते, झोपत नाही, तेव्हा त्याची आई त्याला बागुलबुवाची भीती दाखवते. त्यावेळेस ते ऐकते. मग जेव्हा ते मूल मोठे होते तेव्हा त्याला कळून येते की बागुलबुवा कोणी नसतोच. त्याचप्रमाणे आपल्याला ज्ञान झाल्यावर कळते की ज्ञानमय असलेले पूर्ण ब्रह्मच दृश्य विश्वाच्या रूपाने एकाचे अनेक होऊन स्वतः स्वतःला पाहते. म्हणूनच स्वामी श्री विद्यानंद एका अभंगात म्हणतात, अरूपाचे रूप प्रपंच स्वरूप, प्रपंचाचे रूप अरूप पै. श्रीराम श्रोता म्हणे वक्तयासी, कोण करता निश्चयेसी, सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोणे केले. तव बोलिले सभा नायक, जे बोलिके एकाहून एक, या बोलण्याचे कौतुक श्रोती सादर ऐकावे. एक म्हणती कर्ता देव, एक म्हणती कोण देव, आपुलाला अभिप्राव बोलते झाले. उत्तम मध्यम कनिष्ठ भावार्थे बोलती स्पष्ट, आपुलाली उपासना श्रेष्ठ मानिती जनी. कोणी एक ऐसे म्हणती कर्ता देव मंगलमूर्ती, एक म्हणती सरस्वती सर्व करी. एक म्हणती नरहरी, एक म्हणती बनशंकरी, एक म्हणती सर्व करी नारायणू. एक म्हणती पांडुरंग, एक म्हणती श्रीरंग, एक म्हणती झोटिंग सर्व करी. एक म्हणती लक्ष्मी करी, एक म्हणती मारुती करी, एक म्हणती धरत्री करी सर्व काही. एक म्हणती गुरु करता, एक म्हणती दत्त करता, एक म्हणती मुख्य करता ओढ्या जगन्नाथ. एक म्हणती पर्जन्य करता, एक म्हणती वायो करता, एक म्हणती करुण अकर्ता निर्गुण देव. ऐसा कर्त्याचा विचार पुसता भरला बाजार, आता कोणाचे उत्तर खरे मानावे. आपुलाल्या साभिमाने निश्चयेची केला मने, याचा विचार पाहणे घडेची ना. श्रोती व्हावे सावधान, निश्चये तोडावा अनुमान, प्रत्यये मानावा प्रमाण जाणते पुरुषी. जे जे कर्तयाने केले ते ते त्या उपरी झाले, कर्त्या पूर्वी आढळले न पाहिजे की. केले ते पंचभूतिक आणि पंचभूतिक ब्रह्मादिक, तरी भूतांशे पंचभूतिक केले ते घडे नाम. पंचभूतास वेगळे करावे मग कर्त्यास ओळखावे, पंचभूतिक ते स्वभावे कर्त्यात आले. पंचभूता वेगळे निर्गुण तेथे नाही करते पण निर्विकारास विकार कोण लावू शके. निर्गुणास कर्तव्य न घडे सगुण झाल्या तसा पडे आता कर्तव्यता कोणे कडे बरे पहा. लटक्याचा करता कोण हे पुसणेची अप्रमाण म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेची झाले. एक सगुण एक निर्गुण कोठे लावू करते पण या अर्थाचे विवरण बरे पहा. सगुणे सगुण केले तरी ते पूर्वीच आहे झाले निर्गुणास कर्तव्य लाविले नवचे किकदा. येथे कर्ताची दिसेना प्रत्यये आणावा अनुमाना दृश्य सत्यत्वे असेना म्हणोनिया. केले ते अवघे चिलटिके तरी करता हे बोलणे चिफिके वक्ता म्हणे रे विवेके बरे पहा. आता असो हे बोलणे विवेकी तोची हे जाणे पूर्व पक्ष लागे उडवणे एरवी अनुर्वाच्य. तव श्रोता करी प्रश्न देही सुख दुःख भोगता कोण पुढे हेची निरूपण बोलिले असे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कर्ता निरूपण नाम समास आठवा. श्रीराम.